श्रीराम मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी हम्बत्वा अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्व पूर्ण सततं तूर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्वदीनांकितं। ओम बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते। वाणीचं तप किंवा वाङ्मय तप याबद्दल भगवंत म्हणतात की मनाला उद्वेग न देणारं अनुद्वेगकरं असं भाषण ते सत्य असावं, प्रिय असावं आणि हितकारक असावं। ते सत्य तर असावंच, उद्वेग न देणारं असावं। न ब्रुयात सत्यम अप्रियम असं म्हटलेलं आहे। अप्रिय असणारं सत्य बोललं नाही तरी चालतं। सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात, सत्य बोलावं आणि प्रिय बोलावं। जे प्रिय असेल ते सत्य बोलावं, जे अप्रिय असेल ते सत्य सांगण्याची जर जबाबदारी असेल तरच बोलावं, नाहीतर बोलू नये। आणि सत्य देखील वाचिक असू शकतं आणि पारमार्थिक सत्य ही एक गोष्ट आहे। वाचिक सत्यामध्ये नेहमी सांगितलं जातं की कसाई गायीच्या मागे लागलेला आहे आणि गाय पळून गेली, ज्या ठिकाणी रस्त्याला फाटा फुटतो तिथं गाय एका बाजूनी दिसेनाशी झाली आणि तिथं असणाऱ्या वाटसरूला कसायांनी विचारलं की गाय कोणत्या दिशेने गेली, तेव्हा वाटसरूंनी विरुद्ध दिशा सांगितली तरी चालते। वाचेचं जे सत्य आहे त्या सत्याला अंतिम सत्याच्या दृष्टीने तितकं महत्व नाही। अंतिम सत्य गाय वाचणं हे जर असेल तर वाचेचं असत्य देखील चालतं। सत्य आणि असत्य याचा विचार तसा गहनच आहे आणि याच कारणाकरता अश्वत्थामा मेला नरो वा कुंजरो वा असं भगवंतांनी भीमाला म्हणायला सांगितलं, भीमावर युधिष्ठिराला म्हणायला सांगितलं। भीमानी अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि सगळीकडे आवई उठली की अश्वत्थामा मेला, द्रोणाचार्य लढत असताना रथात खालीच बसले आणि सगळीकडेच त्यांना सांगितलं जात होतं की अश्वत्थामा मेला, युधिष्ठिर खोटं बोलणार नाही, युधिष्ठिर हा सत्य वक्ता आहे। त्यामुळे ते युधिष्ठिरापाशी आले। भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आधीच सांगून ठेवलेलं होतं, त्यामुळं अश्वत्थामा मेला हे खरं का म्हटल्यावर युधिष्ठिरांनी अश्वत्थामा मेला हे खरं पण नरोवा कुंजरोवा असं शेवटी पुटपुटलेच, द्रोणाचार्यांना ऐकू गेलं नाही। पण सत्य बोलण्याचं जे व्रत आहे तर ते व्रत भंग पावलं जातं असं युधिष्ठिराला वाटलं, जे भगवंतांना वाटलं नाही. म्हणून अंतिम हेतू जर उत्तम असेल गाय वाचण्यासारखा तर कसायाला खोटं बोलायला हरकत नाही. म्हणून हे जे सत्य भाषण आहे ते सत्य भाषण तारतम्यानेच करणं गरजेचं असतं, पण अशा वेळा अतिशय कमी येत असल्यामुळं जर विचारलं तर सत्यच बोलावं. सत्य आहे म्हणून सरसगट सर्वांना सगळ्या गोष्टी सांगायला जाऊ नयेत, पण विचारलं तर असत्य भाषण ज्याच्यामध्ये कोणाचाच फायदा नाही नुकसान नाही किंवा कोणाचा तरी फायदा आहे म्हणून आपण असत्य बोलायचं असं करू नये. पारमार्थिक सत्य जे आहे ते सत्य म्हणजे जे अंतिम परमात्म्याविषयीचं जे उद्गार आहेत परमात्म ज्ञान सांगणारे उद्गार आहेत ते पारमार्थिक सत्य. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्नी तमेव भांतम अनुभाती सर्वम यस्य भासा सर्वम इदम विभाती. त्याच्या प्रकाशाने हे सगळं जगत प्रकाशित झालेलं आहे हे पारमार्थिक सत्य आहे. सूर्य सर्व जगताला प्रकाश देतो पण सूर्याला प्रकाश माझा आत्मा देतो, माझ्या आत्म्याच्या प्रकाशात मी सूर्य पाहतो. म्हणून आत्मा सगळ्या जगताला प्रकाशित करतो. जर मीच नसेन आत्माच नसेन तर सूर्य काय कामाचा आहे. पारमार्थिक सत्य ही अजूनच एक वेगळी गोष्ट आहे आणि पारमार्थिक सत्याच्या बाबत तिथं सत्य आणि असत्य असं काही नसतं. पारमार्थिक सत्य हे परमसत्य म्हणून सांगितलं जातं. ज्या ठिकाणी एरवीचं सत्य असत्यामध्ये जाईल आणि असत्य कदाचित सत्यामध्ये जाईल, पण पारमार्थिक सत्य हे सार्वकालिक टिकणारं असं सत्य राहतं. तसंच ते हितकारक देखील असावं. उद्वेग न देणारं सत्य असावं, प्रिय असावं ऐकणाऱ्याला. स्वामीजी सांगायचे की त्यांच्या नात्यातले कोणीतरी एक बाई आजारी होत्या, भगिनी, वयही खूप झालेलं होतं, ते त्यांची तब्येत पाहायला गेले ते. तिथं अजून एक गृहस्थ आले, तेही बरेच वयस्कर होते आणि लांबूनच त्यांनी त्या बाईंना पाहिलं आणि म्हणाले की मरणार आहे. अशी गोष्ट सांगून ते असं म्हणायचे की जे प्रिय नाही तसंच हितकर नाही असं सत्य तुम्हाला समजलं तरी बोलण्याची विशेष आवश्यकता नसते. अशा वेळेला ते म्हणाले की म्हणायचे की म्हणावं की काही सांगता येत नाही, परमेश्वराची लीला नाकापाशी सूत धरलेली व्यक्ती देखील जर त्याची इच्छा असेल तर राहते असं काही नाही. असं तुमच्यावर विशेष जर जबाबदारी नसेल त्या जाणार हे सांगायची तसे तुम्ही कोण. आणि स्वाध्याय म्हणून ज्याला सांगितलं जातं, स्वाध्याय म्हणून जो ओळखला जातो तो शास्त्रांचा अभ्यास, ब्रह्मसूत्राचा अभ्यास, योगशास्त्राचा अभ्यास, गीतेचा अभ्यास, या अभ्यासाला शास्त्राचा अभ्यास असं म्हणतात, याला स्वाध्याय म्हणतात. उपनिषदांच्या अभ्यासाला स्वाध्याय म्हणतात, नामस्मरणाला स्वाध्याय म्हणतात. अशा प्रकारे स्वाध्यायाचा अभ्यास आणि जो अभ्यास आहे तो वाचेनी मोठ्या अभिमानाने मिरवणं हे वाङ्मय तप म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध मी मागच्या वेळेला सांगितलं तसं विरोधू वादबळू प्रणितापढाळू जे त्रास देणारं असं बोलणं वक्तव्य नसलं पाहिजे. घड्याळ घेतलं, ते घड्याळ 200 रुपयाला मिळालं ते पाहून तो मोठा चकित झाला. तो म्हणाला की हे असं घड्याळ 200 रुपयाला तुम्हाला परवडतं तरी कसं, पैसे वगैरे देऊन झालेले होते. तो म्हणाला रिपेरिंगच्या खर्चात निघून जातं. घेणाऱ्याला ज्याचा त्रास होईल असं बोलणं विक्रेत्याने करू नये. तसं उपहासू, छळू, निंदाव्यंजक किंवा ज्यांनी सहल निर्माण होईल असं एक व्यंगचित्र मी पाहिलं होतं की पत्नी सोफ्यावर बसलेली होती टीव्ही पाहत आणि नवरा आज स्वयंपाकघरात काही काम करत होता आणि असं दाखवलं की टीव्हीवर वाघाचा गुर्र असा आवाज झाला. तर तो पती दुसऱ्या चित्रात येऊन डोकावून म्हणतो की मला हात मारली का. पती असं म्हणत असल्यामुळे त्याच्यात उपहास असेल असं सांगता येत नाही. त्याला बिचारायला तशी सवयही असेल की आपलं नम्रपणाने समोर उभं राहण्याची, पण उपहास त्याच्यामध्ये नसावा, छळ नसावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं वर्मस्पर्श, वर्मी लागणार असं कदापि बोलू नये. एका बाईसाहेबांनी ड्रायव्हरला, नवीन ड्रायव्हरला विचारलं की तुझं नाव काय, तुला मी नावाने हाक मारीन, आडनावाने हाक मारीन, तर तो म्हणाला वक्रतोंड. त्या म्हणाले की हे उच्चारायला तर फारच अवघड, त्याच्याऐवजी मी तुला नावानी हाक मारीन, तुझं नाव काय, तो म्हणाला हृदयनाथ. त्या म्हणाले त्याच्यापेक्षा वक्रतोंड बरं, मी तुला वक्रतोंडच म्हणत जाईल. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज पुढे आटू, वेगू, विंधाणू, म्हणजे आटू म्हणजे अडवणूक करणार, वेगू म्हणजे ज्याच्यात उत्तेजना आहे, व्यर्थ उत्तेजना असणार, तसंच विंधाण म्हणजे कपट, कपट बोलण्यात नसलं पाहिजे. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो की मी तुला जन्मभर मला जसं जमेल तसं सुखात ठेवेन. एवढं खरं की त्या लक्ष्मीकांतासारखी लांबलचक गाडी घेऊन त्याच्यात मी तुला फिरू शकणार नाही आणि उंची हॉटेलमध्ये तुला मी नेहमी नेहमी नेऊ शकणार नाही. मी तुझ्यासाठी, तुझ्या सुखासाठी मात्र काहीही करायला तयार आहे. तेव्हा ती म्हणाली की मला जरा त्या लक्ष्मीकांतांचा फोन नंबर तर द्या. तसं खोटी आशा किंवा शंका उत्पन्न होईल असं बोलणं, मी असं ऐकलं की एक भगिनी डॉक्टरांकडे गेल्या आणि डॉक्टरांना म्हणत होत्या की मला कसं तरी होतंय, काय होतंय, पोटात दुखतंय का तसं सांगता येत नाही, डोकं दुखतंय का तसं सांगता येत नाही, काय होतंय ते सांगता येत नाही. तेव्हा ते म्हणाले की या दोन गोळ्या घ्या, एक गोळी झोप लागल्यावर 15 मिनिटांनी घ्यायची आणि दुसरी उठायच्या आधी 15 मिनिटांनी घ्यायची. शंका येईल, शंकास्पद असं जे बोलणं आहे ते कधी बोलू नये. डॉक्टरांना तर याचा नेहमी अनुभव येतो. तुम्ही दाताच्या डॉक्टरकडे जाता, बसवलेलं दात सगळं चावणं बरोबर आहे का, तिथं हो म्हणता, घरी आल्यावर नीट होत नाही असं वाटतं. डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाता, तिथं हो करता, त्याप्रमाणे ते नंबर काढून देतात. म्हणून शंका ज्याला ज्याच्यामध्ये आहे निशंक असं बोलायला शिकावं, थोडा वेळ लागला तरी चालेल. तसंच प्रतारणा किंवा फसवणूक कधीही करू नये, दुसऱ्याचीही नाही आणि स्वतःचीही नाही. एका ग्रहस्थाला अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यात अडवण्यात आलं आणि त्याच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं गेलं. बायकोने विचारलं की तुमच्याकडे ती चांदीची डबी होती ना, ती मी कुठली देतोय, ती माझ्या आतल्या खिशात ठेवलेली होती, ती काही त्याला सापडली नाही. अशी स्वतःचीच फसवणूक करून घेणं किंवा दुसऱ्याला फसवणं याचा तर प्रत्येकाला अनुभव आहे. कोणी ना कोणीतरी आपल्याला कधीतरी फसवलेलं असतं आणि निष्कारण फसवलेलं असतं. अशा प्रकारच्या अवगुणांना टाकून आणि अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितंच यत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. वाङ्मय तप हे तप आहे, बोलणं हे तप आहे. कित्येकांना बोलणं हे तप आहे याच्याबद्दल जागृतीच नसते. व्यर्थ बडबड करणं, ज्याला फालतू असं म्हणू, अर्थहीन असं म्हणू, असं बोलत राहणं, सतत विनोद करत राहणं, गांभीर्य जराही नसणं, अशा प्रकारचं बोलणं कधीही नसावं. बोलणं हे अशा प्रकारचं तप आहे की ती तुमच्या आतल्या सत्यत्वाची अभिव्यक्ती असली पाहिजे, तुमच्या आतल्या प्रामाणिकपणाची अभिव्यक्ती असली पाहिजे. बोलणं ही एक अशी गोष्ट आहे की तेवढी एकच स्पष्ट आहे, बाकी सगळे संकेत असतात. तुम्ही डोळ्यांनीही संकेत करू शकता, तुम्ही हावभाव देखील संकेत आहेत, पण वाणी ही एक अशी गोष्ट आहे की ती स्पष्टपणाने प्रगट होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक, केले जैसे देख परिसे तेणे, तैसे न दुखविता सेजे, जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे बोलना जिये. लोखंडाचं अंग आणि तुक म्हणजे वजन, न तोडिताची कनक हे जसंच्या तसं राहून त्याचंच सोनं होणं, ही किमया जशी परिसामुळे घडते. तैसे न दुखविता सेजे जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे बोलना जिये. बोलत असताना ज्याच्याशी बोलतोय त्याला तर होईलच होईल सुख, पण त्याच्या शेजारी उभ्या असणाऱ्या व्यक्तीला देखील निष्कारण सुख होईल. जावळिया म्हणजे शेजारच्या व्यक्तीला. तैसे न दुखविता सेजे जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये. ज्या बोलण्यामध्ये अशा प्रकारचं साधुत्व प्रगट होतं. पाणी मुद्दल झाडा जाये, तृण ते प्रसंगेची जिये. पाणी आपण मुळाकरता म्हणून घालतो झाडाच्या, आणि तसं पाणी मुळाकरता घालत असताना केवळ तेवढ्या क्रियेनी अवतीभोवतीचं तृण गवत देखील सहजच आपोआपच त्यालाही त्याचा उपयोग होतो, त्याचं जीवन देखील सुधारतं. पाणी मुद्दल झाडा जाये, तृण ते प्रसंगेच जिये, तैसे एका बोलिले होये सर्वाही हित. तसं जे काही बोलणं असेल त्या एका बोलण्यामुळे सर्वांना हित झालं पाहिजे. खरं म्हणजे हे किती लक्षात ठेवावं, आपण कधीही बोलू तर जे आहेत, घरात बोललो तर घरात देखील सर्वांना हित, सर्वांना सुख, सर्वांना उद्वेगरहित सुख, सर्वांना प्रिय वाटेल असं वक्तव्य हे वाङ्मय तप आहे. आणि घरात जसं आहे तसं मित्रमंडळींमध्ये कदाचित ऑफिसमध्ये जर तशी योग्य व्यक्ती असतील तर, नाहीतर नेमकं आणि कमी बोलणं हा पर्याय कधीही आहेच. कधीही बोलू तर ते दुसऱ्याचं हित करणारं असावं. दुसऱ्याचं हित ते दुसरं आहे म्हणून नाही, तर अद्वैत भावाने दुसऱ्याकडे पाहता आलं पाहिजे. अशाकरता कपट केलं जातं की आपण दुसऱ्याची फजिती करावी असा हेतू असतो, दुसरा कमी लेखला जावा असा हेतू असतो, तो इतरांच्या मनातून उतरावा असा हेतू असतो, म्हणून कपट केलं जातं. आणि सर्वांना सुख व्हावं, सर्वांचं हित व्हावं ही उन्नती आहे आपल्या प्रकृतीतली, स्वभावातली. पाणी मुद्दल झाडा जाये तृणते प्रसंगेची जी आहे, तैसे एका बोलीने होईये सर्वा ही हित. एकाकरता केलं तर सर्वांना हित, एकाकरता बोललं तर सर्वांना हित. जोडे अमृताची सुरसरी, स्वामीजींच्या दुकानामध्ये विशेष करून याचा अनुभव यायचा की स्वामीजी कोणाशी एकाशीच बोलत असायचे, पण बसलेल्या सगळ्यांना फायदा व्हायचा. तो एक अजबच सत्संग असायचा. तिथं कोण येईल आणि काय विचारेल तसं अचानकच सगळं घडायचं. पण इतकं दैवी वातावरण असायचं आणि सर्वांच्या सुखाची इच्छा, सर्वांचं जीवन उंचवावं अशी इच्छा, आणि त्याच्यात त्यांना स्वतःला काहीच नको असायचं. जोडे अमृताची सुरसरी ते प्राणाते अमर करी. जर अमृताची सुरसरी म्हणजे देव जे अमृत घेतात त्याची धार, धारा जर प्राप्त झाली तर प्राण तर वाचतीलच. प्राणाते अमर करी स्नाने पाप ताप वारी. आणि जर तेच अमृत त्यांनी अंग प्रक्षाळण केलं तर त्याची गंगाच वाहते आहे, धारच येते आहे, तुम्ही पिऊही शकता, अंगावरही घेऊ शकता. वरी गोडीही दे तैसा अविवेकू ही फिटे. तशा प्रकारे अविवेक देखील नाहीसा होतो. आपुले अनादित्व भेटे आणि आपलं स्वरूप मुळातच आदिरहित अनुत्पन्न चिरंतन अक्षर त्या स्वरूपाशी देखील समरसता होते. ऐकता रुची न बिटे. आणि कितीही ऐकलं तरी देखील ऐकत राहावं असं वाटत राहतं. त्यांनी जर प्रसादाचा डबा उचलला तर कित्येकांच्या छातीत धस्स व्हायचं, कारण प्रसाद मिळाला की आपल्यापुरती भेटीची वेळ संपली, जागा मर्यादित होती. त्यांनी प्रसादाचा डबा उचलला की इकडं तिकडं खाली त्यांना सांगायला लागायचं की हा तू, तुला बोलवतोय, तू ये. मग तो नाईलाजाने उठायचा, प्रसाद घ्यायचा आणि जायचा. तेही असं की जो खूप वेळ बसलेला आहे त्यामुळं त्याला ते उठवायचे. ऐकता रुची न विटे पियुषी जैसी. अमृत जसं असावं पण कानांचा विषय होऊन जातं. वचनामृत असा जो शब्द आहे, वचनच अमृतासारखं. म्हणजे वचन गोड देखील आणि त्याचा परिणाम आपण अमर आहोत, आपण अनादि आहोत, आपण अक्षर ब्रह्म आहोत असा जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे ना तरी आवर्तणे निगमो का नाम. एक दोन मिनिटं आपण शांत बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी. जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे ना तरी आवर्तणे निगमो का नाम. आणि हे जे बोलणं आहे जशी अमृताची धार असावी तसं तेही जर कोणी विचारलं तर बोलावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि जर बोलायची वेळ नसेल, आपण आपली बोलायची वेळ कोणती आणि मौनाची वेळ कोणती हे समजलं पाहिजे. आपल्याला बोलण्याची जर आवश्यकता नसेल तर आवर्तने निगमो का नाम. तर उपनिषदांची आवर्तनं, उपनिषदाच्या उपदेशाची आवर्तनं, शास्त्राच्या उपदेशाची आवर्तनं किंवा नामस्मरण, वाङ्मय तप सांगतात. ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठी जती वाग्भुवनी. अशा वेळेला जणू तीन वेद त्याच्या वाणीरूपी भुवनामध्ये येऊन राहिलेले आहेत. केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. आणि मुख म्हणजे जणू ब्रह्मशाळा. त्याच्यामध्ये ब्रह्माविषयी, ब्रह्माची वैशिष्ट्ये त्याच्याविषयी बोललं जातं आहे, ब्रह्मज्ञानाविषयी बोललं जातं आहे. ना तरी एकाधे नाव त्याची शैव का वैष्णव. किंवा एखादं नाम जर घ्यायचं असेल तर शिव अथवा विष्णूचं, राम कृष्ण हरी शिव दत्त कोणतंही नाम चालेल. वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. अशा प्रकारचं नाम वाचेच्या ठिकाणी जर वसत असेल, येऊन राहिलं असेल तर ते वाग्भव तप वाणीनी केलेलं तप आहे असं जाणावं. आता तप जे मानसिक तेही सांगो ऐक, म्हणे लोकनाथ नायक नायकू तो. आता मानसिक तप म्हणजे काय तेही सांगतो. पुढच्या श्लोकाची प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराजांनी केली, म्हणे लोकनाथ नायक नायकू तो. लोकनाथ म्हणजे राजा, लोकनाथ नायक म्हणजे राजांचा राजा, राजांचा राजा म्हणजे सम्राट ज्यांनी अश्वमेध केले किंवा राजसूय यज्ञ केला, असे जे सम्राट ते लोकनाथ नायक आणि त्यांचाही नायक असलेला. ज्ञानेश्वर महाराजांच्या उपमा. भगवान श्रीकृष्णांबद्दल म्हणतात, पण आपण हे जे वाङ्मय तप आहे ते सात्विक कसं, राजस कसं आणि तामस कसं हे पाहून पुढे जाणार आहोत. सात्विक वाङ्मयी तपामध्ये ते असं म्हणतात की श्रद्धया परया तप्तम तपस्तत् त्रिविधम नरैहि अफलाकांक्षीभिः युक्तैहि सात्विकम परिचक्षते. सात्विक असेल तर एक खूण, अफलाकांक्षीभिः फळाची इच्छा न धरता, वाणी बोलणं आणि हा जो स्वाध्याय म्हणून सांगितलेला आहे, वाङ्मय तप म्हणून सांगितलेला आहे, ते सात्विक कसं असतं तर त्याच्यामध्ये फलाची इच्छा नसते आणि युक्त होऊन परमात्म्याशी एकरूपता साधून जे बोललं गेलेलं असतं ते सात्विक वाङ्मय तप असं म्हटलं जातं. चैतन्य महाप्रभूंचं पूर्वाश्रमीचं नाव निमाई असं होतं. हे निमाई गुरुग्रही राहून आपलं शिक्षण करत होते. त्यांचं वय 15-16 वर्षांचं होतं तेव्हा त्यांचा सर्व शास्त्राभ्यास पूर्ण झालेला होता. आणि त्यातल्या एका शास्त्रावर त्यांनी लिखाण करायचं ठरवलेलं होतं. नुसता अभ्यास पुरा झालेला होता असं नव्हे, त्यांनी न्यायशास्त्रावर ग्रंथ लिहायचं ठरवलेलं होतं आणि ते फावल्या वेळामध्ये न्यायशास्त्रावर ग्रंथ लिहिण्याचं काम करत होते. त्यांचे सहाध्यायी रघुनाथ म्हणून होते. हे रघुनाथ देखील न्यायशास्त्रावर ग्रंथ लिहित होते. गुरुगृही राहणारे अत्यंत तीक्ष्ण अग्र आणि सात्विक बुद्धीचे असे हे शिष्य आपल्या आपल्या पद्धतीने स्वतंत्र काम करत होते. एकदा असं झालं की नावेतून चाललेलं असताना रघुनाथ पंडितांना अशी असं कुठून तरी समजलं की निमाई एक ग्रंथ लिहित आहेत. त्यांनी विचारलं म्हणून निमाईंनी सांगितलं की मी न्यायशास्त्रावर एक ग्रंथ लिहितोय. त्यांनी ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. ते नावेतून चाललेले होते दोघंही, गुरुबंधू होते आणि निमाईंनी ग्रंथ वाचायला सुरुवात केली. त्याची काही पानं वाचून झाल्यावर प्रतिक्रियेसाठी म्हणून रघुनाथ पंडितांकडं त्यांनी पाहिलं तर रघुनाथ पंडितांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत होत्या. चैतन्य महाप्रभूंनी म्हणजे निमाईंनी कारण विचारलं तेव्हा रघुनाथ पंडित म्हणाले की मी ग्रंथ लिहिलाय आणि जवळपास पूर्ण झालाय आणि याच विषयावर मी ग्रंथ लिहिलाय, पण तुझा हा ग्रंथ जर पाहिला तर मी लिहिलेला ग्रंथ त्याच्यासमोर अतिशय फिका आहे, एकतर तुझ्या बुद्धिमत्तेचंही कौतुक आहे, तुझ्या ज्ञानाचंही कौतुक आहे आणि माझा ग्रंथ याच्यासमोर फिका आहे असा विचार मनात येऊन माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. रघुनाथ पंडितांचाही अधिकार मोठा होता. निमाई असं म्हणाले की एवढंच जर तुला वाटत असेल तर माझा ग्रंथ मी प्रकाशातच आणणार नाही असं म्हणून नावेतून जाता जाता निमाईंनी आपला ग्रंथ नदीत टाकून दिला. ते म्हणाले की तुझा दिधीती ग्रंथच इथून पुढे लोकांना समजेल, वाचायला मिळेल. ग्रंथ गंगेत टाकून दिला. न्यायशास्त्राच्या अभ्यासामध्ये हा दिधीती ग्रंथ सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. हे जे वाङ्मय तप आहे निमाईंनी केलेलं, स्वाध्याय केला, लिहिलं आणि ते वाङ्मय तपातच जमा होणार होतं, अनेक लोक वाचणार होते, ते त्यांनी गुप्त करून टाकलं. त्यांची ही जी कृती होती ही कृती त्यांना संतत्वाकडे घेऊन गेली. पुढे ते चैतन्य महाप्रभू म्हणून मोठे कृष्ण भक्त म्हणून प्रसिद्ध झाले आणि रघुनाथ पंडितांचाही वाङ्मय तपच झालं. आजही रघुनाथ पंडितांचा ग्रंथ वाचला जातो पण त्यांच्या दोघांच्याही भूमिकेत जो फरक होता त्यामुळं दोघांना आपल्या आपल्या परीनी पण वेगवेगळी फळं मिळाली. चैतन्य महाप्रभू अफलाकांक्षीभिही युक्तैही असं ज्याला म्हणू ते फळ निमाईंना चैतन्य महाप्रभूंना मिळालं आणि रघुनाथ पंडित तर मान्यच आहेत. अशा प्रकारे सात्विक वाङ्मय तपाचं फार फार मोठं महत्व आहे. ज्ञानेश्वरी स्वतः हा वाङ्मय तपाचा नमुना आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली तर सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन चैव यत. वाङ्मय तप असेल तरी सत्काराकरता मानाकरता पूजा व्हावी म्हणून दंभानी आचरलं जाणार. क्रियते तदिहं प्रोक्तम राजसम चलमध्रुवम अत्यंत चंचल आणि अस्थिर भूमिकेतून केलं गेलेलं आणि ज्याचा हेतू सत्कार मान पूजा वगैरे असा आहे. वाणीनेच बोलायचं आहे पण स्वार्थ काहीतरी मिळावं अशी इच्छा. मी अशी गोष्ट वाचली ती की एका चोरानी रानात गायी चरायला गेलेल्या होत्या, त्याच्यातली एक गाय चोरली आणि भटजीबुवांकडे आले. भटजीबुवांना म्हणाले की माझ्या हातून एक चुकीचं कर्म आज घडलं, मी एक गाय चोरली. तर भटजीबुवा म्हणाले की असं बरं नव्हे. तेव्हा चोर म्हणाला की मला समजलेलं आहे की आपण केलेलं चुकलं, मला त्याच्याबद्दल वाईटही वाटतं, ती गाय तुम्ही घ्याल का? तर भटजी म्हणाले की मालकाला दे, माल नको, ज्याची मालकाला दे. तेव्हा चोर म्हणाला की मालक म्हणतोय मला नको, मालक म्हणतोय की मी घेत नाही, अशा वेळेला मी काय करू? भटजी म्हणाले की अशा वेळेला तुला काही दोष नाही, तू ती तुझ्याजवळ ठेवून घे. संध्याकाळी भटजींच्या गोठ्यातली एक गाय कमी झालेली होती. स्वार्थाकरता केलं जाणारं भटजींचीच गाय चोरलेली होती. हे जे तप आहे स्वतःच्या भल्याकरता केलेलं आणि दुसऱ्याला त्याच्यामध्ये फसवणं अर्थात आलंच हे राजस म्हणून ओळखलं जातं. पत्नी पतीला म्हणते की आयुष्यभरात एक तरी सत्कृत्य केलं का? पती म्हणतो की एका स्त्रीला वृद्ध कुमारिका होण्यापासून वाचवलं एवढं एकच मी सत्कृत्य केलंय. हे जे वाङ्मय तप आहे ते राजस आणि तामस श्रेणीला गेलं की कशा संवादात रुपांतरित होतं ते मी तुम्हाला सांगतोय. वामन पंडितांनी यथार्थ दीपिका म्हणून भगवद्गीतेवर टीका केली, प्रसिद्ध आहे. आणि त्यांच्या आधी ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले, ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिलेली होती. त्यांना ही भावार्थ दीपिका तेवढी मान्य नव्हती वामन पंडितांना. त्याच्यात श्रीकृष्णांचे भाव व्यक्त करणारे तुम्ही कोण, अर्जुनाचे काय भाव आहेत हे व्यक्त करणारे तुम्ही कोण, असा वामन पंडितांना प्रश्न पडत असे ज्ञानेश्वरी वाचताना, भावार्थ दीपिका वाचताना. त्यांना तो ग्रंथ पटत नसे, कारण भावार्थ हा तुमचा भावार्थ आहे, त्यांचा कशावरून असेल, ते पंडितही होते. असं असल्यामुळे त्यांना भावार्थ दीपिका मान्य नव्हती. त्यांनी म्हणून यथार्थ दीपिका म्हणजे जसं भगवंतांना सांगायचं आहे आणि जे जसं तत्वज्ञान सांगायचं आहे तसं सांगतो अशा बाण्यांनी मोठा ग्रंथ लिहिला. आणि ते त्याच्यावर प्रवचन करत असत तो प्रसिद्ध झाला. आणि ज्ञानेश्वर महाराजांना निष्कारणच टीका ज्ञानेश्वर महाराजांवर करत असत. ज्ञानेश्वर महाराजांनंतर 400 वर्षांनी झालेले होते, समर्थांना समकालीन. एकदा असं झालं की प्रवास करत असताना तेव्हा पायी प्रवास केला जात असे. वामन पंडित एका मोठ्या वडाच्या झाडाखाली दुपारच्या वेळेला निहारी करण्यासाठी म्हणून थांबले. तिथं निहारी केली, जेवण केलं, पाणी प्यायले आणि तिथं त्या वृक्षाच्या छायेमध्ये थोडा वेळ झोपले देखील. झोपेत बाहेर रखरखीत ऊन आणि झाडाची सावली, त्यांना जी झोप लागली त्या झोपेत त्यांना भास झाला किंवा स्वप्न पडलं काहीतरी झालं. त्यांना दोन फांद्यांवर दोन ब्रह्मराक्षस एकमेकांमध्ये शास्त्र चर्चा करतायत असं ऐकू येत होतं, स्पष्टपणे ऐकू येत होतं. आणि हे पंडित असल्यामुळं त्यांना ती चर्चा आवडत देखील होती, ते ऐकत होते असं स्वप्न त्यांना पडलं. आणि अशी थोडा वेळ चर्चा झाल्यावर एक ब्रह्मराक्षस दुसऱ्या ब्रह्मराक्षसाला म्हणाला की एवढ्या मोठ्या झाडावर खरं आपण दोघंच बसलोय, ही एक फांदी रिकामी आहे, इथं जर अजून एखादा येऊन बसला तर आपल्यामध्ये अजून चांगली चर्चा रंगेल. तेव्हा तो दुसरा ब्रह्मराक्षस म्हणाला की हा खाली जो झोपला आहे काही काळाने तो इथं येऊन बसणार आहे. ते घामाघूम होऊन जागे झाले. आपण सुश्लोक वामनाचा किंवा आर्या मयूरपंतांची ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची असे वामन पंडित श्लोकबद्ध रचना करणारे, त्यांच्या लक्षात आलं की आपण संत निंदा केली, मोठी चूक झाली. त्यांना आपलं स्वरूप काय, शास्त्र जाणत असले तरी पारमार्थिक अंगाने आपलं स्वरूप जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली, ते सज्जनगडावर गेले, समर्थांचा त्यांनी अनुग्रह घेतला. वाङ्मय तपाबद्दल मी तुम्हाला सांगतोय, आपली वेळ संपली, तुम्ही आणि मी सगळे रंगूनच गेलो. तसंच मनप्रसाद सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धि इत्येतत् तपो मानस मुच्यते। हे मानस तप काय आपण पुढच्या वेळेला बघूया। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 हरी। ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञान देव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।